शाळेत असताना खोड्या कुणी काढलेल्या नसतात, प्रत्येकानेच काढलेले असतात, पण त्यातून मिळालेल्या शिक्षेमुळे आणि त्यातून मिळालेल्या धड्यामुळेच तर आपण घडलेलो असतो ना. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर एम एच 935 मध्ये टीचर्स डेचं सेलिब्रेशन आज सुरू आहे इकडे महक सोबत. आणि मी तुम्हाला हेच विचारलं होतं की जे तुम्ही शाळेत खोड्या काढल्या असतील, खोटं बोललेलं असाल, काही ना काही आगाऊपणा केला असेल, तर त्याबद्दल कन्फेशन करना तो बनता है यार, सॉरी कहना और थँक यू कहना तो बनता है. आज है टीचर्स डे आणि त्याच निमित्त नांदेडकरांचे कॉल्स येत आहेत इकडे.
आज शिक्षक डे आहे आणि खूप म्हणजे सगळ्या शिक्षकांना हॅपी शिक्षक डे. खोड्या इतक्या काढल्यात की म्हणजे अनगिनत खोड्या आहेत आणि शिक्षकांनी इतकं मारलंय की अनगिनत मी सांगू नाही शकणार आहे. पण त्याच्यातले कुठले शिक्षक चांगले असतात, कुठले शिक्षक थोडे खडूसही असतात. तसेच माझ्या सोबत पण खूप सारे शिक्षक भेटलेत, कुठले चांगले आलेत कुठले.
मग काय 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 किस्से आहेत तुझे खोड्या काढण्याचे?
सर म्हणायचे की गृहपाठ केला का, आम्ही म्हणायचो नाही. सर म्हणायचे पनिशमेंट करायचे, मारायचे, तर मग परत समजून सांगायचे की असं नाही असं असते. आणि कुठले कुठले असे दयाळू पण असतात टीचर्स की म्हणजे आपल्याला मारायच्या आधी त्यांनाच म्हणजे थरकाप सुटायचं, अरे बाबा याला किती मारलाय असं म्हणून.
येस येस.
मी तर टीचर्सला धन्यवाद देईल की त्यांनी आम्हाला घडवलं आणि त्यांच्याकडून आम्हाला काही शिकायला भेटलं आणि आमच्यामुळे त्यांनाही बरंच काही शिकायला भेटलं.
यांच्यामुळे सुद्धा टीचरला काहीतरी शिकायला मिळालं असं यांचं म्हणणं आहे. खरंचच म्हणजे असे जर का स्टुडंट्स असतील, त्रास देणारे, तर त्यांना कसं हँडल करायचं हे यांच्यामुळे नक्कीच शिकायला मिळालं असेल. रादर ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या आपण प्रत्येक जण एकमेकांकडनं शिकतच असतो, एकमेकांची टीचर आपण असतोच. म्हणजे नोईंगली अननोईंगली आपण प्रत्येक गोष्टीतनं, प्रत्येक सिच्युएशनमधनं काही ना काही शिकत असतो. सो या सगळ्या गोष्टींना सुद्धा हॅपी टीचर्स डे नक्कीच म्हणावं वाटेल आपल्याला. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर टीचर्स डेचं सेलिब्रेशन चाललेलंच आहे. स्टे ट्यून्ड अँड बजाते रहो.